स्वाध्याय 11:5 खालील संवाद ऐकूया आणि त्यातील सर्व नामे अधोरेखित करूया.
टॅक्सी टॅक्सी.
नमस्कार मॅडम, कुठे जायचंय तुम्हाला?
एलबीएस रोड.
या बसा.
एलबीएस रोडला काही खायला मिळेल का? मला खूप भूक लागलीय.
हो मिळेल की, तो रोड प्रसिद्ध आहे, खूप हॉटेल आहेत तिथे. तुम्हाला खरेदी करायची असेल तर जवळच बाजार पण आहे मॅडम.
बाजार नकोय, मला खायला हवंय. माझ्यासोबत माझी मुलगी आहे, तिला सुद्धा भूक लागलीय. तिथे एखाद्या हॉटेलजवळ सोडा आम्हाला.
ठीक आहे.
किती रुपये झाले?
52 रुपये.
हे घ्या.